नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात राष्ट्रीय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज राजस्थानांतल्या अजमेरांत 16,000 कोटी रुपयां परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करून ते लोकांक अर्पण केले. तेच परी कांय प्रकल्पांचे बुन्यादी फातर तांणी बसयले. हे वेळार उलयतना तांणी म्हळां,
राजस्थान के विकास से जुड़ी करीब 17,000 करोड़ रुपए की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है. सड़क, बिजली, पानी, स्वास्थ्य, शिक्षा, हर क्षेत्र में नई शक्ति जुड़ रही है. ये सारे प्रोजेक्ट्स राजस्थान की जनता की सुविधा बढ़ाएंगे और राजस्थान के युवाओं के लिए रोजगार के भी अवसर पैदा करेंगे.
संबंधित कार्यावळीत राजस्थान सरकाराच्या वेगवेगळ्या खात्यांत 21,000 परस अधिक नव्यान वेचून आयिल्ल्या तरणाट्यांक प्रधानमंत्र्यांच्या हस्तुकीं नेमणूक पत्रां भेटयलीं. देशांतल्या बायलांक सशक्त करपाचे दिकेन भाजपा सरकार महत्वाचें पावल उखलता. तांच्यो ल्हान ल्हान समस्या सोडोवपाचो सातत्यान यत्न करता, कारण बायलां ही दरेक घराच्या फाटीचो कोणो आसा अशें प्रधानमंत्र्यांनी आपल्या उलोवपांतल्यान सांगलें. भाजपा सरकार सत्तेची भावना घेवन न्हय तर संवेदनशीलतायेन काम करता अशेंय तांणी मुखार सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज 14 वर्सां पिरायेच्या चलयां खातीर ह्युमन पेपिलोमा व्हायरस लस दिवपा खातीर देशभरांत मोहीम सुरू केल्या. बायलांक कांकराचे दुयेंस जावपाक एक मुखेल कारण आशिल्ल्या गर्भाशयाच्या कांकराक आडावपाचो हो एक उपक्रम आसा. ते वरवीं देशभरांतल्या चलयांची आनी बायलांची भलायकी दीर्घकाळ राखपाक म्हत्वाचो मार्गदर्शिकी टप्पो थारता अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलां. हे वेळार उलयतना तांणी म्हळां,
देश भर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है. यहाँ अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है. ये अभियान देश की नारी शक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है.
प्रधानमंत्र्यांचे हजेरी राजस्थानातल्या अजमेरांत 5 चलयांक HPV लस दिवन संबंधित मोहीम सुरू केली. त्या वेळार राजस्थानचे मुखेलमंत्री भजनलाल शर्मा हाजीर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज गुजरातचे भेटे वेळार सानंदांत मायक्रोन सेमीकंडक्टर टॅक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडाच्या सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्ट अँड पॅकेजींग सुविधेचे उक्तावण केले. सानंद ATMP सुविधेतल्यान भारतात तयार केल्ल्या पहिल्या सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सचे वेवसायीक उत्पादन आनी शिपमेंट सुरू केल्ल्यान ही घडणूक देशाच्या सेमीकंडक्टर उत्पादन मळावेलो एक म्हत्वाचो पावंडो थारता. संवसारीक मूल्य साखळेंत भारताची सुवात घटमूट करपाचे नदरेन हे एक मोठे पावल आसा अशें प्रधानमंत्र्यांनी आपल्या उलोवपांतल्यान म्हळां. भारत आनी कॅनडा हांचे मदले द्विपक्षीय संबंध घटमूट करपा खातीर कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी 4 दिसांचे अधिकृत भेटे निमतान मुंबयत पावल्यात. तांचे भेटेंत वेपार, उर्जा आनी कृत्रीम बुद्धीमत्ता आदी गजालींचेर तांणी भर दिला. आयज मुंबयच्या वेवसायीक फुडाऱ्यांक मार्गदर्शन ते करतले. आयज मुंबयच्या साबार कार्यावळींक हाजीर रावले उपरांत कॅनडाचे प्रधानमंत्री कार्निये फाल्यां नवी दिल्लीक भेट दितले. थंय ते विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवन द्विपक्षीय संबंध परतून घटमूट करपा संदर्भात उलोवणी करतले. तेच परी उर्जा, वेपार आनी CPA कबलातींचेर लक्ष केंद्रीत करतले अशी अपेक्षा आसा. आयज देशभरांत तरेकवार कार्यावळीवरवीं राष्ट्रीय विज्ञान दीस पाळटात. तरणाट्यांक सशक्त करप, संशोधन पर्यावरण यंत्रणा घटमूट करप आनी राष्ट्रीय उदरगत आनी जागतीक उदरगती खातीर विज्ञान आनी तंत्रगिन्यानाचो उपेग करपाचो संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज राष्ट्रीय विज्ञान दिसा निमतान केलो. राष्ट्राक मुखार व्हरपी संशोधन, नवनिर्मिती आनी शास्त्रीय उमळशिकेची भावना लोक पाळटात अशें प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिसा निमतान दिल्ल्या संदेशांत म्हळां. संवसाराक रामन इफेक्ट भेटोवन संवसारीक नकाशाचेर भारतीय संशोधन परजळावपी महान विज्ञानीक संशोधक CV रामन हांच्या उगडासाक हो दीस पाळटात अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगलें. DRDO म्हळ्यार संरक्षण संशोधन आनी उदरगत संघटनेन ओदिशाचे दर्यादेगेर आशिल्ल्या एकत्रीत चाचणी रेंजातल्यान चंडीपुरांतल्यान सातत्यान 3 वेळा VSHO RADS क्षेपणास्त्राच्यो उड्डाण चाचण्यो यशस्वी रितीन केल्यात. वेगवेगळ्या गती, रेंज आनी उंचायेचेर उडपी व्हड गतीच्या धोक्याक निश्क्रीय करपाची VSHO RADS क्षेपणास्त्र प्रणालीची तांक परतून प्रमाणीत करपा खातीर ह्यो उड्डाण चाचण्यो केल्यात अशें संरक्षण मंत्रालयान सांगलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो राष्ट्रीय खबरो फाल्यां सकाळीं 8:40 तो मेरेन नमस्कार.